यहेस्केल अध्याय 41. नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले. तो त्यांची रुंदी एका बाजूला 6 हात व दुसऱ्या बाजूला 6 हात होती. दाराची रुंदी 10 हात होती. त्याची भिंत एका बाजूला 5 हात व दुसरी 5 हात होती. मग मनुष्याने पवित्र स्थानाचे मोजमाप मोजले. त्याची लांबी 40 हात व रुंदी 20 हात मापली. मग तो मनुष्य परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला. तो 2 हात भरला. दरवाजाची उंची 6 हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी 7 हात भरली. मग त्यांनी खोलीची लांबी मोजली. ती 20 हात होती आणि तिची रुंदी 20 हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, हे परम पवित्र स्थान आहे. मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती 6 हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या. त्या प्रत्येकांची रुंदी 4 हात होती. तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकेवर एक अशा 3 मजली असून त्या रांगेने 30 होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या, तरी त्या मंदिराच्या भिंतीला जडलेल्या नव्हत्या. आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या स्वभावावर वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या. आणि सभोवतालाचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला. म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती. अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व त्यातल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली. मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले. बाजूच्या खोल्यांचे पाये 6 हाताची एक मोठी काठी असे भरले. बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी 5 हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती. या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याचकासाठी बाहेरच्या बाजूला खुल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूनी 20 हात अंतर होती. बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चहूकडून 5 हात होती. मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी 70 हात होती. तिची भिंत चहूकडून 5 हात जाड आणि लांबी 90 हात लांब होती. मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमाप केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत 100 हात लांब होती. मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी 100 हात होती. नंतर त्या मनुष्याने मंदिराच्या मागे असलेल्या त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व 100 हात मोजली. तिन्ही मजल्या सभोवतालाची सज्जे आतील भिंती आणि खिडक्या अरुंद खिडक्या आणि यास लाकडी तावदाने होती. मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा सभोवतालाच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते आणि ते करूब आणि खजुराच्या झाडांनी सजवलेले होते. प्रत्येक 2 करुबामध्ये 1 खजुराचे झाड होते आणि प्रत्येक करुबाला 2 तोंडे होती. करुबाला एका खजुराच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुराच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चौकडे अशा प्रकारे काम होते. जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करूब व खजुराचे झाडे केलेली होती. मंदिराच्या द्वाराचे खांब चौरस होते. परम पवित्र स्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते. पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाच्या असून 3 हात उंच व 2 हात लांब होती. तिचे कोपरे तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे. पवित्र स्थानाला आणि परम पवित्र स्थानाला 2 दारे होती. प्रत्येक दरवाजाला 2 व दुसऱ्यास 2 अशा प्रत्येक तावदानाला 2 बिजागऱ्या होत्या. जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर मंदिराच्या दारावर करूब व खजुराचे झाडे कोरलेली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुराची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्यास पुढे आलेली छतही होती.